वाहू हा संसार देवा पायी। 1981-82 पासून महाराजांच्या मनात माझ्याविषयी काहीतरी वेगळीच योजना घाटत आहे अशी मला शंका येऊ लागली होती। एकतर त्यांनी मला सरकारी नोकरी सोडायला लावली, शिवाय पुढे ते एक एक जबाबदारीची कामे माझ्यावर सोपवू लागले। मी ती कशी पार पाडतोय याकडे त्यांचे बारकाईने लक्ष असे। त्यांची काम करण्याची अशी पद्धत होती, सर्व विषयात त्यांना गती होती, त्यामुळे त्यांना कोणत्याही कामात कोणाकडूनही मार्गदर्शन घेण्याची गरज नसायची। मात्र अगदी तांत्रिक विषयांसह सर्व विषयात ते त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांना देखील सहजपणे मौलिक मार्गदर्शन करीत असत। वैद्यक असो, स्थापत्यशास्त्र असो, चित्र, शिल्प, संगीत, काव्य आदी कलांचे दालन असो, शेती, पशुपालन क्षेत्र असो, महाराज त्या त्या क्षेत्रातही अधिकारीच होते। त्यामुळे त्यांनी मला आपल्या हाताशी धरला तो बहुधा आपणासारिखा आणि तोही अगदी तात्काळ करण्यासाठीच। गुरुकृपा इमारतीचं काम 1981 साली सुरू झालं। ती इमारत फ्रेम स्ट्रक्चर आणि लोड बेअरिंग अशी दोन्ही पद्धतींचा वापर करून बांधलेली आहे। इमारत दणकट झाली पाहिजे, पुढे मागे भूकंप झाला तरी तिला काही होता कामा नये अशी इमारत बांधायची अशी महाराजांची सूचना होती। त्यावेळी सिमेंटची तीव्र टंचाई होती, सिमेंट मिळविण्यासाठी अनेक खटपटी कराव्या लागायच्या। दिवसभर मला सर्व व्यवस्था पाहायची असे, महाराज अधूनमधून काम पाहून जात, दररोज सायंकाळी हमखास येऊन सर्व काम नजरेखालून घालत। महाराजांना बांधकाम शास्त्रातील किती सखोल जाण होती हे त्यांच्या बारीक सारीक सूचनांमधून जाणवायचे। सिमेंट, खडी, वाळूचं मिश्रण जास्त पाणी घालून केले तर काम करायला सोपं जातं, माल घमेल्यात पटकन भरला जातो, शिवाय मजुरालाही ताकद कमी लावावी लागते, परंतु अशा कामाला मजबूती कमी, म्हणून माल कमी पाण्यात घट्ट कालवा असा महाराजांचा आदेश असायचा। त्यामुळे 2-3 डेपो माल कालवला की मजूर थकून जायचे व असे काम करण्याऐवजी मजूर पळून जायचे। फ्रेम बरोबर ओळंब्यात आहे की नाही, प्लॅस्टर बरोबर झालंय की नाही, पाणी बरोबर आणि भरपूर मारलं जातंय की नाही हे सारं महाराज बारकाईने पाहायचे। हातात काठी घेऊन माझ्या शेजारी उभे राहायचे, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, असं सारखं चालू असायचं। त्यामुळे महाराज तेथे उभे असले की सर्वजण अगदी घाबरून काम करीत असायचे, मग त्यांच्या हातून जास्तच चुका व्हायच्या। कधी एखाद्या बाईच्या हातून घमेलं पडलं की ते माझ्यावर ओरडायचे, तुझा मजुरांवर कंट्रोल नाही, तिच्या हातून घमेलं पडलं, माझं नुकसान झालं, कोण भरून देणार। अगदी कुशल गवंडीसुद्धा घाबरून काहीतरी चुका करून बसायचे। एकदा रात्रीचं जादा वेळ काम करायचं म्हणून वायरी वगैरे जोडून इलेक्ट्रिशियन दिव्यांची सोय करीत होते, त्यावेळी विजेचा धक्का बसून एक इलेक्ट्रिशियन खाली पडला, कामात एकाएकी व्यत्यय आला आणि काम थांबले। मग महाराज म्हणाले, आज आता काम थांबवा, त्या इलेक्ट्रिशियनला वैद्यकीय मदत वगैरे द्या। काम थांबवून लोक पांगले, परंतु 2 गवंडी वर दुसऱ्या मजल्यावर प्लॅस्टर करीत होते, ते महाराजांच्या भीतीने रात्री 11 वाजेपर्यंत वरच थांबलेले होते। महाराज तेथून गेल्यावरच ते खाली उतरून घरी गेले। मी सरकारी नोकरी सोडल्यावर गुरुकृपाचे काम सुरू झाले होते। ते काम संपले तेव्हा त्यांनी एक दिवस मला 50,000 रुपये दिले व म्हणाले, हे मुलीच्या लग्नासाठी ठेव। त्यावेळी मुलगी 11-12 वर्षांची असेल। मी म्हटलं, ती अजून लहान आहे, आत्तापासून कशाला पैसे, तू मूर्ख आहेस, तुला काही अक्कल नाही, तुला पैशांचं काही समजत नाही, तुझं कसं होणार याची मला चिंता वाटते. एवढा भडीमार झाल्यावर त्यांच्या सूचनेप्रमाणे मी ते पैसे बँकेत मुदत ठेवीत गुंतवले आणि मुलीच्या लग्नाच्या वेळी त्याचे 1.25 लाख रुपये झाले होते. ते 1.25 लाख रुपये मी बाळासाहेब काजरेकरांच्या हातात दिले आणि म्हटलं की या पैशात तुम्ही माझ्या मुलीचं लग्न करून द्या, आणि त्यांनी तेवढ्या पैशात ते करून दिलं. सोनंही आयत्यावेळी बाजारातून आणावं लागलं नाही. माझा मित्र निरोखेकर दर पुष्य नक्षत्रावर 1 ग्रॅम स्वतःसाठी आणि 1 ग्रॅम माझ्यासाठी सोनं आठवणीनं घेऊन येत असे. मग मी त्याला पैसे देत असे. ते आणि अन्य घरात वेळप्रसंगी खरेदी केलेलं असं 7 तोळे सोनं आम्ही मुलीच्या अंगावर घातलं. आमचे व्याही राजगुरू हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पुराणवस्तू संशोधक. त्यांनी फक्त लग्न करून द्या एवढंच सांगितलं होतं, परंतु आम्ही जनरीतीप्रमाणे योग्य तेवढे सर्व केलं. 5-1.5 लोक जेवायला होते. राजगुरूंचे काही जपानी संशोधक विद्यार्थी मुद्दाम लग्न सोहळा पाहण्यासाठी उपस्थित होते. सर्व लग्न सोहळा यथासांग परंतु साधेपणाने पार पडला. माझी मुलगी सुस्थळी पडली. राजगुरू कुटुंबीय एकत्र सुखासमाधानाने राहतात. पुढे माझे जावई मिहिर राजगुरू यांनी आपली कल्याणी स्टील्समधील क्वालिटी कंट्रोल मॅनेजरची नोकरी सोडून त्यांचं वडिलोपार्जित स्टेशनरीचं दुकान चालविण्याचा निर्णय घेतला. मी त्यांना स्टेशनरीऐवजी रेडीमेड कपड्यांचं दुकान चालविण्याचं सुचवलं. आमच्या बंडूशेठ जाधवांच्या गुरुकृपा ब्रँडचे कपडे विक्रीसाठी ठेवण्याचं ठरलं. काही वर्षे नोकरी आणि दुकान अशी दुहेरी कसरत कुटुंबियांच्या मदतीने करून नंतर दुकान स्थिरस्थावर झाल्यावर त्यांनी नोकरी सोडली. व्यवसाय सांभाळून ते खोपोली गोवा येथील स्टील प्लांट्सना व्यावसायिक सल्लागार म्हणून काम पाहतात. वेगवेगळ्या कंपन्यांना ब्रँडेड नावाचे शर्ट्स युनिफॉर्म्स वगैरे पुरवण्याची कॉन्ट्रॅक्ट्स घेतात. हरहुन्नरी आणि सततोद्योगी ते आहेत. रात्री 10 वाजेपर्यंत कामात गढून गेलेले असतात. महाराजांवर नितांत श्रद्धा असणारे कुटुंब सुखात आहे आणि ही महाराजांचीच कृपा. मंदिरातील विविध कामांची जबाबदारी महाराज माझ्यावर सोपवत असत. कामे एकामागे एक रांगेत उभीच असत. त्यामुळे कामातून बाजूला होऊन मुंबईला 2 दिवस कुटुंबियांबरोबर राहिलो असे फारसे घडत नव्हते. रजा मिळणे कठीण व्हायचे. त्यामुळे कमलेशची मुंज मागे पडली होती. महाराज म्हणायचे, मुंज काय केव्हाही करता येईल. परंतु माझ्या पत्नीला कमलेशची मुंज लवकर व्हावी असं वाटत होतं. कमलेशची उंची हा तिच्या काळजीचा विषय होता. त्याची उंची 4-4.25 फुटच होती. तेव्हा आता मुंज करून त्याची उंची वाढते का हे पाहू अशी तिची भावना होती. तेव्हा एकदा मी हिय्या करून महाराजांचा मूड बघून त्यांना मुंजीविषयी विचारलं. ते हो म्हणाले आणि मग रजेवर मुंबईला जाऊन कमलेशची मुंज केली. आणि खरोखरच त्यानंतर झपाट्याने त्याची उंची वाढून तो चांगला 5.5 फूट उंच झाला. मुंज झाल्याच्या दुसऱ्या दिवशी महाराजांचा फोन आला. आता मुंज झाली आहे, येथे कामं पडलेत तेव्हा ताबडतोब निघून ये. मी त्याप्रमाणे लगेच पुण्याला आलो. मंदिरातील बांधकामाची जबाबदारी जरी महाराजांनी माझ्यावर टाकली होती तरी ती पार पाडतानाही ते मला आपल्या समोरून हलू देत नसत. तू तिकडे गेलास तर माझी कामं कोण करणार असं ऐकवीत. मला ते आपल्याजवळ बसवून ठेवायचे. त्यामुळे मग महाराज डेरवणला जातील त्या मुदतीत कामाचा जास्तीत जास्त धडाका लावायचा. अशा वेळी रात्रंदिवस काम चालू ठेवायचे. श्री बाबांचे मंदिर प्रथम 18x28 या मापाचे होते. ते 28x38 अशा मापाचे करण्याचे काम एकदा हाती घेतलेले होते. लाईन आऊटचे काम महाराजांच्या देखरेखीखाली पूर्ण झाले आणि महाराज डेरवणला गेले. आम्ही पूर्वतयारी चांगली करून ठेवली होती, फॅब्रिकेशनची वगैरे कामे पूर्ण करून ठेवली होती. महाराज डेरवणला गेल्यावर शनिवारी सकाळी 6 वाजता धडाक्याने कामाला सुरुवात केली. ती सोमवार पहाटेपर्यंत अखंड काम चालू ठेवले. महाराजांचा मुक्काम त्यावेळी आठवडाभरासाठी तरी डेरवण येथेच अपेक्षित होता, त्यामुळे तोपर्यंत बहुतेक कामे आटोपतील असा अंदाज होता. त्यातही काही काही बाबी अशा होत्या की त्यांना महाराजांनी कदाचित मान्यताही दिली नसती, उदाहरणार्थ खिडक्यांच्या काचा. महाराजांना श्री बाबांचे मंदिर म्हणजे वादळवारे, ऊन, पाऊस, भूकंप आदी कसल्याही आपत्तीत अभंग राहणारा भक्कम किल्लाच बनवायचा होता. खिडक्यांना काचा नव्हेत तर भक्कम पत्र्याच्या झडपा बसवायच्या असा त्यांचा विचार. शिवाय मंदिरात येणाऱ्या भक्तजनांची सुरक्षा हाही एक महत्त्वाचा मुद्दा. त्यामुळे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल या विषयी बाबतीत तडजोड संभवतच नसे. माझ्या मनात श्री बाबांच्या मंदिराचे छत आधुनिक पद्धतीने 4x6 प्लायवूड व सन्मायकाच्या मोठ्या शीट्स वापरून सजवायचे होते, पण महाराजांना हे कुठलं पटायला? ते मला म्हणाले, तुला काही समजतं की नाही, एवढ्या मोठ्या शीट्स समजा छतातून अपघाताने सुटल्या तर कोणाच्या तरी डोक्यात पडून माणसं जखमी होतील, त्यापेक्षा तू 2x2 छोटे तुकडे वापर आणि तेही वर भक्कम चौकट फॅब्रिकेशन करून त्यावर हे तुकडे बसव. तेव्हा आमच्या सुधारणाचा सुगावा लागल्यामुळेच ते बहुधा वेळेआधीच पुण्यात दाखल झाले. बाबांच्या मंदिराच्या उभारणीचा इतिहास हा तर संघर्षाचा इतिहास आहे आणि तो सारा संघर्ष महाराजांनी आपल्या एकट्याच्या हिमतीवर तडीस नेला. आम्ही मात्र त्याचे साक्षीदार होतो. या सर्व संघर्षात त्यांच्याजवळ असण्याचे भाग्य मला लाभले हे माझे पूर्वसंचितच म्हणायला हवे. या संघर्षात काही छोटी मोठी जबाबदारी पार पाडायची वेळ यायची तेव्हा ती प्रयासाने पार पाडताना हा कार्याचा गोवर्धन महाराजांनी करंगळीवर तोलून धरलाय आणि आम्ही नाममात्र आमच्या काठ्या लावून उभे आहोत याची लख जाणीव व्हायची. 1983 यज्ञाचे वेळी श्री बाबा महाराजांच्या मंदिरालगतची डेक्कन एज्युकेशन सोसायटीची जागा सोसायटीकडून भाड्याने घेतलेली होती. त्यावेळी डेरवणला जाताना महाराजांनी मला काही कामे नेमून दिली होती. त्या जागेची स्वच्छता करून ती समपातळीत आणून तेथे भांड्यांसाठी मोरी, पिण्याच्या पाण्यासाठी व अन्य पाण्यासाठी पाण्याच्या टाक्या बसवणे वगैरे कामे करायची होती. एक दिवस महाराज अचानक परत आले. त्याही वेळी कामाची प्रगती पाहण्यासाठी नियोजित वेळेपूर्वीच ते आले होते. भराव घालून जमिनीची पातळी उंच करण्याचे काम बाकी होते, त्यामुळे त्यांना मी बांधलेल्या मोरीची उंची जास्त वाटली आणि ते मला संतापून खूप बोलले. मी सर्व ऐकून घेतले. जेव्हा भरावाचे काम पूर्ण झाले तेव्हा मोरी त्यांच्या सूचनेप्रमाणे जमिनीपासून केवळ 6 इंचच उंच असल्याचे पाहून ते खुश झाले. मला म्हणाले, अरे हे अगदी उत्तम काम झालेले आहे. मग त्या दिवशी तू हे मला का नाही सांगितलंस? मी म्हटलं, काम पूर्ण झाल्यावर आपल्याला ते पसंत पडणार याची मला खात्री होतीच, कारण आपल्या सूचनेप्रमाणेच ते होत होतं. मग मी आपणापुढे कशाला बोलायला हवं? हीच डेक्कन एज्युकेशन सोसायटीची जागा खरेदी करण्याचा प्रस्ताव न्यायप्रविष्ट होता. श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टने 48 लाखाची जास्तीत जास्त बोली दिल्यानंतरही संस्थेतील काही हितसंबंधी लोकांनी जमिनीचा व्यवहार पूर्ण होऊ नये यासाठी जंग जंग पछाडले, त्यामुळे महाराजांना सात्विक संताप येत असे. दरम्यान डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या जागे पलीकडील पंत सचिव यांचेकडील जागेचे खरेदी खत झालेले होते. त्यामुळे त्या जागेत फुटके ड्रेनेज दुरुस्त करणे, कंपाऊंड वॉल बांधणे, इमारतीची दुरुस्ती, पाण्याच्या टाक्या, इलेक्ट्रिफिकेशन वगैरे कामे चालू होती. पंत सचिव कंपाऊंड व डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे कंपाऊंड यांचे मध्ये काटेरी तारेचे कुंपण घालण्यात आले. हे सर्व पाहण्यासाठी महाराज दररोज सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास पंत सचिवांच्या प्लॉटमध्ये येत असत. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या जागेतील लोक उपरोक्त काटेरी तारेवर आपले कपडे वाळत घालीत असत. महाराज आरडाओरडा करून त्यांना तारेवरून कपडे काढून टाकण्यास सांगत असत. माझे लक्ष नाही, संस्थेच्या तारेची हानी होते असे सांगून मला फार ओरडत असत. दररोज काही ना काही कारणास्तव मला ओरडून घ्यावे लागतच असे. काही वेळा महाराजांच्या ओरडण्याला घाबरून मीच त्या लोकांना तारेवरचे कपडे काढून घ्या असे सांगत असे. परंतु हे महाराजांना समजले की पुन्हा मला ओरडत. अरे, तारेवर कपडे वाळत घालून काय तार झिजते? त्यांचेच कपडे फाटतील, फाटू देत. तू असा सारखा ओरडू नकोस. आपणाला माणसांच्या वईतून जायचं आहे, काट्यांच्या वईतून नाही. मी गप्प बसत असे. काही वेळा एकदा घेतलेला निर्णय दुसऱ्या दिवशी त्याच्या विरोधात फिरवीत असत. त्यामुळे मुळे काका, आत्माराम आपटे ही मंडळी महाराजांबरोबर पंत सचिव प्लॉटमध्ये येण्याचे टाळत. सध्या जिथे अन्नपूर्णा गृह आहे तो प्लॉट क्रमांक 939B हा महाराजांनी खंडोबा राघोबा वाघ यांच्याकडून 1960 सुमारास खरेदी केला. परंतु खरेदी खत करायचे राहून गेले. या त्रुटीचा फायदा घेऊन वाघ यांच्या वारसांनी 1978 सुमारास गेट तोडून आत येण्याचा प्रयत्न केला. तेव्हा महाराजांनी रातोरात गेट काढून तिथे भिंत बांधली व प्रकरण कोर्टात गेले. एक दिवस महाराज मला म्हणाले, आज काही ऑफिसात जाऊ नकोस, माझ्याबरोबर आज कोर्टात ये. बरोबर बरीच रक्कम आहे, मला काही एवढी रक्कम हाताळण्याची सवय नाही. मी मनात लाजलो. मी तरी 2-4 हजारापेक्षा अधिक रक्कम कोठे हाताळली होती? त्या दिवशी कोर्टात कन्सेंट डिक्री होऊन रक्कम मूळ मालक वाघ यांच्या वारसांना देण्यात आली आणि तो प्लॉट महाराजांनी श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टला कोर्टातच देऊन टाकला. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या जागेत राहणारे काही लोक ती जागा सोडून जायला तयार नव्हते. तेव्हा असाच एकदा एक समर प्रसंग अनुभवला. आमच्या व त्यांच्या जागेच्या सीमारेषेवर एक 12 महिने शेंगांनी लगडलेले शेवग्याचे झाड होते. महाराज मला एक दिवस म्हणाले, जा रे अशोक, त्या झाडाच्या सर्व शेंगा काढून आण, पाहूया काय करतात ते लोक. मी सोबत काही वडारी बायका पुरुष घेतले आणि गेलो. आमचे लोक शेंगा काढायला लागल्यावर तेथील 40-50 स्त्रिया एकदम झुंडीने आमच्या अंगावर धावून आल्या आणि माझ्यावर शिव्यांचा भडीमार सुरू केला. त्या म्हणत, तुम्ही शेंगा का काढल्या? आणि मी म्हणे, जागा आमची आहे, तुम्ही विचारणार कोण? अर्धा पाऊण तास उभय पक्षी वाक्युद्ध चालू होते. महाराज खुर्चीत बसून ऐकत होते. अखेरीस ते श्यामराव टिकेकरांचा हात धरून हळूहळू चालत तेथे आले. त्यावेळी ते थोडे थकलेलेच होते. पण आल्यावर त्यांनी विचारले, काय झाले? मी काय झाले ते सांगितले. मग महाराज एकच वाक्य म्हणाले, अहो वाक्य कसले, अणुबॉम्बच होता तो. त्या एका वाक्याने शत्रू पक्षाची दाणादाण उडाली आणि त्या गुपचूप आत जाऊन बसल्या. ते वाक्य किंवा तो एक शब्द शिष्ट संमत नाही, परंतु नाईलाजाने तो नमूद केला आहे. महाराज म्हणाले, रांड असेल ती माझ्या अशोकशी भांडेल. त्या निघून गेल्यावर मला मिश्किलपणे म्हणाले, उगाच अर्धा तास शिरात आणून बोंबलत होतास, मी बघ एका वाक्यात भांडण संपवलं की नाही. अरे कितीही निर्ढावलेली स्त्री असली तरी स्वतःला तो शब्द लावून घेणार नाही, त्यामुळे त्या आत निघून गेल्या. बरं आता त्या शेंगा फेकून द्या. त्यावेळेला पंत सचिवांची प्रॉपर्टी महाराजांनी विकत घेतल्यावर तेथील भाडेकरूंना खाली करणे ही एक डोकेदुखी होती. पवार म्हणून एक गृहस्थ होते, स्वभाव थोडा उद्धट. महाराजांनी त्यांना काही पैसे देऊ करून जागा सोडायला सांगितले, पण तो गृहस्थ ऐकायला तयार नाही. अखेर मी एकदा त्याच्याशी बोललो आणि थोडी रक्कम वाढवून देण्याची तयारी दाखवताच तो तासाभरातच घर खाली करून द्यायला तयार झाला. मी या व्यवहारात महाराजांची संमती घेतली. मग पवारने टेम्पोत सामान भरल्यावर मी त्याला पैसे दिले. पण या पवारपेक्षा कुलकर्णी नावाचे एक भाडेकरू अधिक वस्तात निघाले. कुलकर्णीशी वाटाघाटी करून जागा खाली करून घेण्याचं काम महाराजांनी एका वकिलाकडे सोपवलं होतं. त्या वकिलाने जागा सोडण्यासाठी काही भरभक्कम रक्कम ठरवली. ती महाराजांकडून घेऊन त्या कुलकर्णींना दिली. पण आता जागा मिळवल्याशिवाय कुठं जाणार या सबबीवर चांगले 2-3 महिने झाले तरी कुलकर्णी आपलं चंबू गबाळं आवरेनात. या साऱ्याचा महाराजांना फार त्रास झाला. अखेर एकदा ते मला म्हणाले, जर हा कुलकर्णी आज गेला नाही तर मी तो जाईपर्यंत अन्न ग्रहण करणार नाही, त्याला हलवायचे काम आता तुला करावे लागेल. मी माहिती काढली की त्या कुलकर्णींनी LIC कॉलनीत घर घेतलेलं आहे. मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना त्यांचं सामान त्यांच्या त्या घरी हलवायला सांगितलं, तर ते काही बोलेनात. त्या दिवशी टेम्पोचा नेमका संप होता. मग मी बाळासाहेब काजरेकरांना फोन केल्यावर त्यांनी त्यांच्या शिवाजी ड्रायव्हरसह त्यांचा प्रवासी वाहतुकीचा टेम्पो पाठवला. मग मीच त्यांच्या घरचं हाताला लागेल ते सामान त्या टेम्पोत जमेल तेवढं भरलं आणि त्यांना सांगितलं की हे सामान नव्या जागेत नेऊन टाका. पण अशा छोट्या टेम्पोने सामान हलवायला 2 दिवस लागले असते म्हणून मारुती काळेला एखादा टेम्पो मिळतो काय बघायला पाठवलं. एक टेम्पोवाला तयार झाला, मात्र 100 रुपये भाडं योग्य ठरलं असतं, तिथे 350 रुपये भाडं द्या म्हणाला. मी म्हटलं, तुला 400 रुपये देतो. अखेर रात्री 11 वाजता त्या घराला आमचं कुलूप घातलं आणि मंदिरात आलो तर महाराज वाट पाहत दारातच उभे होते. मी किल्ली देताच त्यांनी मला मिठी मारली आणि म्हणाले की तुझ्याशिवाय हे काम कोणी करू शकणार नाही हे मला माहीत होतं. महाराजांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. म्हणाले, मी तुझ्यासाठी जेवायचा थांबलोय, आता आंघोळ कर आणि जेवायला ये. त्या रात्री आम्ही 12-12:30 जेवलो. पंत सचिवांच्या प्रॉपर्टीत तात्या जोशीसुद्धा राहत होते, परंतु ते अनधिकृत भाडेकरू ठरल्यामुळे कोर्टामार्फत मूळ मालकांनी त्यांना बाहेर काढलं. तेव्हा मग महाराजांनी त्यांना राणेंची प्रॉपर्टी म्हणतात तेथे 2 खोल्यांची जागा दिली होती. तिथे तात्या 3-4 वर्षे राहिले, परंतु भविष्यकाळात कटकटी निर्माण होऊ नयेत अशोक जोशीचा मार्ग निष्कंटक असावा म्हणून मग महाराजांनी त्यांना ती जागा खाली करायला सांगितली. मग तात्यांची काजरेकरांनी तात्पुरती व्यवस्था केली. तेवढ्या मुदतीत एक फ्लॅट नोंदवून तात्या आपल्या घरात राहायला गेले. तेव्हा महाराजांनी जायला सांगितलं नसतं तर तात्यांचा स्वतःचा फ्लॅट झाला नसता. ही इष्ट आपत्तीच म्हणायची. महाराज वेगवेगळी जबाबदारीची कामं सांगत होते, त्याचबरोबर संस्थेच्या एकंदर कारभाराची मला जाण व्हावी म्हणून हेतू पुरस्सर मला आपल्या शेजारी बाकावर बसवून ठेवत. मला म्हणायचे की मी काय करतो ते बघ, काय बोलतो ते ऐक, व्यवहार कसा करायचा ते समजून घे, हे समजून घे, ते समजून घे वगैरे वगैरे चालू असायचे। डेरवणहून कोणी माणूस आला की तेथील कारभाराविषयी चर्चा व्हायची। महाराजांना तेथील वेगवेगळ्या विषयांवर माहिती दिली जायची। महाराज नेमके प्रश्न करून परिस्थिती जाणून घ्यायचे। मला डेरवण या विषयात स्वारस्य नव्हते, तेथे मी फारसा कधी गेलोही नव्हतो, पण महाराज मात्र डेरवणला चल, डेरवणला चल असं नेहमी म्हणायचे। मी त्यांना स्पष्टपणे माझ्या कोकणातील लोकांविषयीच्या अप्रीतीची कल्पना दिली होती। माझे बालपण कोकणातच गेले होते, पण एकंदर रचनात्मक आणि सृजनशील असं काम कोकणात फारसं करू दिलं जात नाही असं माझं मत होतं। महाराजांचाही जवळजवळ तसाच अनुभव होता। तरीही महाराज एवढ्या मोठ्या प्रमाणात आपली शक्ती तेथे का खर्च करीत आहेत असं मी एकदा त्यांना विचारलंही होतं। महाराज मला म्हणाले, ज्याप्रमाणे आपण ज्या कुळात जन्मतो त्या कुळाचा अभिमान बाळगतो, त्याचप्रमाणे जेथे आपण जन्मलो त्या मातीचाही आपणाला अभिमानच वाटला पाहिजे, तिचे ऋण आपण फेडलेच पाहिजे। 5 मे 1981 रोजी माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या हस्ते शिवसमर्थ गडाचे उद्घाटन झाले। त्यावेळच्या समारंभाला मी बिंदू टिकेकर यांच्याबरोबर गेलो होतो। तत्पूर्वी फक्त एकदाच डेरवणला गेलो होतो, 1984 यज्ञाला, आणि नंतर एका दुसऱ्या उत्सवाला उपस्थित राहिलो असेल। शिवाय एकदा महाराजांसमवेत पुण्याच्या विमानतळावर विमानांच्या कसरती पाहायला गेलो आणि तेथूनच महाराज एकदम डेरवणला निघून गेले आणि शिवजयंतीला राहिले, तेव्हा तर केवळ अंगावरच्या कपड्यांनिशीच मला डेरवणला जावे लागले होते। परंतु एवढे सारे असले तरी महाराज मला डेरवणच काय, परंतु मंदिर आणि संस्थेशी संबंधित कोणत्याच विषयाशी अलिप्त वृत्तीने राहू देत नसत। मी कधी मुंबईला किंवा कुठे कामासाठी 2 दिवस बाहेर जाऊन आलो की आल्यावर मला जवळ बसवायचे, मग मला सांगायचे, अमुकाला एवढे एवढे पैसे दिले, हा आला होता, तो आला होता, असं झालं, तसं झालं वगैरे वगैरे। मी म्हणायचो की हे तुम्ही मला का सांगता आहात, तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम का करता, मी तुमचा नोकर आहे। ते म्हणायचे, ते तुला कळायचं नाही, आपला संबंध या विश्वाच्या उत्पत्तीपासून आहे, मत्स्यावतारात आपण एकत्र होतो, ज्ञानेश्वर तुकाराम झाले तेव्हाही आपण बरोबरच होतो, आत्ताही आहोत आणि पुढेही एकत्रच राहणार आहोत। बोलता बोलता महाराज येणाऱ्या दिवसांविषयी आपले भाकीत सांगत। ते म्हणत, पाऊस पडणार नाही, वीज महागेल, पिण्यासाठी पाणी मिळणार नाही, पाऊस पडेल तेथे अतिवृष्टीने महापूर येऊन नुकसान होईल, पेट्रोल डिझेल ही श्रीमंतांची मिरासदारी होईल, राजकीय अस्थिरता प्रचंड प्रमाणात वाढेल, भूकंप होतील, त्यात बरीच माणसं मरतील। आता कोणीतरी आपली साधना देऊन एक अवतारी पुरुष जन्माला घालूनच या भारतभूमीची घडी बसवावी लागेल। याला अनेकांचा विरोध आहे, म्हणून मीच येथे वेळोवेळी जन्म घेऊन या भूमीची, या धर्माची घडी बसवीन। महाराजांच्या अखेरच्या काळात त्यांना एकदा लघुशंका झाली म्हणून मी त्यांना उठवलं आणि अंग वगैरे पुसलं। ते म्हणाले, आंघोळ घाल। मी त्यांना आंघोळ घातली आणि त्यांचे पाय पुसत होतो। मी खाली वाकलेलो असताना त्यांनी माझ्या मस्तकावर आपला कृपाहस्त ठेवला आणि म्हणाले, तुला दीर्घायुष्य आहे। मी म्हटलं की दीर्घायुष्य घेऊन काय करू, म्हातारपणी माझं कोण करणार। ते चटकन म्हणाले, कोण करणार म्हणजे काय, हा विठोबा आहे ना, हा नवीन देह धारण करून तुझी सेवा करायला येईल। सद्गुरूंच्या प्रेमाने मी गहिवरलो, माझे अश्रू जेमतेम आवरले. महाराजांची माझ्या बाबतीतील भावी योजना जशी जशी हळूहळू माझ्या लक्षात यायला लागली तसा मी थोडा अस्वस्थ झालो. माझे मन काही या गोष्टीला तयार होत नव्हते. म्हणून मी थोडा गनिमी कावाही अवलंबून पाहिला. मी थोडीफार महाराजांवर टीका करायला सुरुवात केली. म्हटलं महाराज संतापले की मला येथून जा म्हणून सांगतील. पण महाराज शीघ्रकोपी होते असा सर्वांचा समज म्हणा किंवा अनुभव म्हणा जरी होता तरी तसं महाराजांना संतापायला लावणं सोपं नव्हे याचा आम्हाला अनुभव आलेला होता. किंबहुना ते अशक्यच होतं. एकदा वझे म्हणाले, आज महाराज दिवसभरात रागवले नाहीत, आज अगदी चुकल्या चुकल्यासारखं वाटतंय, तेव्हा आज पंचपदी जोरात करूया. मग आम्ही पंचपदी अगदी घसा खरवडून खरवडून तार सप्तकात आवाज लावून वगैरे केली. अगदी मोठमोठ्याने ओरडून रूप हे सुंदर वगैरे अभंग म्हटले. पंचपदी झाल्यावर मी प्रमोद वझे वगैरे वर आलो तर महाराज हसून म्हणतात, एवढ्या मोठ्यानं ओरडून पंचपदी कशाला करीत होतात? तुम्हाला वाटलं असेल की जोशीबुवा ओरडेल, पण आज मी अजिबात ओरडायचं नाही असं ठरवलंय. या आता कॉफी प्या आणि खरवडून खरवडून घसे दुखले असतील ते शेकून काढा. तोच अनुभव माझ्या गनिमी काव्याला आला. माझ्या विरोधाला टीकेला काही ते दाद देत नव्हते. उलट मलाच एकदा त्यांनी सांगितलं की तुझा हा विरोध अगदी वरवरचा आहे, मनातून तू 101% माझ्याशी सहमत आहेस. शेवटी मी एकदा त्यांना सविस्तरपणे माझी भूमिका सांगितली. मी एक साधा संसारी मनुष्य आहे. मला आई वडील, दोन मुलं, पत्नी अशी जबाबदारी आहे. मी संध्याही शिकलेलो नाही, ब्रह्मकर्म मला येत नाही, संस्कृत मला येत नाही. हे स्थान ब्रह्मकर्माचेच आहे. तुम्ही असा एखादा शिष्य निवडा की ज्याने ब्रह्मकर्म अवगत केले असेल, वेदांत वाचला असेल, शास्त्रे नियमांचा जो अधिकारी असेल. तुमच्या शिष्यात कोणी तसा नाही मिळाला तर एखादा साधक हिमालयातून बोलावून घ्या आणि तुमचा उत्तराधिकारी नियुक्त करा. मला हे जमण्यासारखे नाही. हे सारं ऐकून घेऊन महाराज शेवटी मला म्हणाले, तुला जास्त अक्कल आहे की मला? तुला जास्त कळते की मला? यावर मी काय बोलणार? मला सद्गुरूंचे संकेत आधी समजले नव्हते असंच म्हणायला हवं. त्यांनी मात्र मला केव्हाच आपला मानला होता. मी मंदिरात येऊन जेमतेम 6-7 महिने झाले असतील तेव्हाची गोष्ट आहे. घटना अगदी साधीशीच, परंतु त्यातील गूढार्थ त्यावेळी माझ्याच नव्हे तर तेथे हजर असलेल्या कोणाच्याच लक्षात आला नाही. त्या दिवशी मुंबईहून शरदभाई मुनी, वालावलकर साहेब, बाजीराव साहेब आलेले होते. मुळे काका, मी वगैरे सुद्धा होतो. दानपेटी उघडून आतील पैसे मोजणे चालू होते. तो एक मोठा विधीच असे. सगळे मिळून 250 ते 275 रुपये असत. 1 पैशाची, 2 पैशांची, 5 पैशांची अशी 20-20 नाण्यांची चवड लावायची. त्या सर्व सरळ रेषेतच लावायच्या. मग महाराज त्या थप्प्यांवर हात ठेवून लेव्हल बरोबर आहे की नाही हे पाहायचे. लेव्हल बरोबर म्हणजे मोजताना चूक झालेली नाही. मग गुणिले 20 वगैरे करून एकंदर बेरीज करून अंतिम आकडा काढायचा. हे सारं तब्येतीत चांगलं 2-2.5 तास चालू असे. त्या दिवशी आम्ही अगदी काम संपवीत आणलं होतं तर माझ्या मांडीखाली 1 रुपयाचं 1 नाणं मोजायचं राहून गेलेलं मिळालं. खरं तर तो 1 रुपया शेवटी वाढवून घेता आला असता, पण नाही. महाराज म्हणाले, यानं घोळ केला, पुन्हा मोजा. पुन्हा मोजा म्हणजे पुन्हा थप्प्या लावणं आलं. पण त्या दिवशी महाराजांचा मूड अगदी प्रसन्न होता. त्यामुळे शरदभाई मुनी म्हणाले की महाराज, मी तुमच्यासाठी एक पाकीट आणलंय. तुमचं पाकीट आता फाटलंय, तेव्हा मी आणलेलं पाकीट देऊ का? ते माझ्या पाकिटासारखं आहे का? महाराजांनी विचारलं. महाराजांचे पाकीट चांबड्याचे असे, त्यात बाबांचा आणि स्वामींचा फोटो, 1, 2, 5, 10 आणि 100 अशा वेगवेगळ्या नोटा आणि नाणी ठेवायला वेगळा कप्पा असायचा. मग मुनींनी माडीवर जाऊन नवे पाकीट आणले. महाराजांनी जुने पाकीट काढून लांबी रुंदी वगैरे तपासून पाहिली आणि ते पाकीट पसंतीला उतरल्यावर जुन्या पाकिटातील फोटो पैसे नव्या पाकिटात ठेवले आणि आता जुन्या पाकिटाचे काय करायचे म्हणून इकडे तिकडे पाहू लागले. प्रत्येकाला तीव्रतेने वाटत होते की तो प्रसाद आपणाला मिळावा. अगदी मलाही वाटत होते, परंतु मी तर त्या सर्वांच्या सर्वार्थाने लहान. महाराजांनी 2 मिनिटे सर्वांनाच न्याहाळले आणि अचानक ते पाकीट माझ्याकडे दिले. पुन्हा माझ्याकडून मागून घेऊन त्यात 101 रुपये घातले, श्री बाबांचा फोटो घातला आणि म्हणाले, रिकामे पाकीट कसे द्यायचे? आता ठीक झालं, राहू दे तुझ्याकडे. त्यावेळी मला धन्य वाटलं. परंतु त्रिभुवनाचं ऐश्वर महाराजांनी त्यावेळी माझ्या झोळीत टाकलंय हे समजलं नव्हतं. द्रौपदीच्या थाळीसारखंच ते पाकीट मला लाभलं. त्या पाकिटातील 101 रुपये अजून तसेच आहेत. ते पाकीट मिळाल्यापासून मला कधीही पैशाची विवंचना करावी लागली नाही. 500 रुपये खिशात असले आणि 500 रुपये खर्च झाले तरी 500 रुपये शिल्लक असतात. घरात अन्नधान्य, कपडा लत्ता साऱ्याच बाबतीत कोठे काही कमी पडत नाही. पत्नीच्या साड्या 20-20 वर्षे आरामात टिकतात, मुलांचे कपडेही त्याचप्रमाणे. जेवणाच्या वेळी 4 माणसं अचानक आली तरी जेवण अपुरं पडत नाही. आहे त्यात सर्व व्यवस्थित जेवून तृप्त होतात. महाराजांनी सर्व प्रकारच्या सांसारिक गरजांच्या विवंचनेतून मला जणू त्याच दिवशी मुक्त केलं. कदाचित अलिप्त केलं असं म्हटलं तर ते जास्त संयुक्तिक होईल. मंदिरात असलो तरी माझा वैयक्तिक खर्च आणि माझ्या कुटुंबाचा खर्च हा माझ्या वैयक्तिक पैशातून चालतो. दिगंबरदास महाराजांनी स्थापन केलेल्या या विविध धर्मादाय संस्था चालविण्यासाठी माझा सल्लागार म्हणून दर महिन्याला समर्थ डेव्हलपमेंट्स कॉर्पोरेशन मुंबई या वालावलकर साहेबांच्या कंपनीकडून नियमितपणे मानधन दिले जाते. मंदिराचा निधी मी माझ्या वैयक्तिक कारणासाठी कधीही वापरीत नाही. रामायणात एक कथा आहे. प्रभू रामचंद्रांच्या प्रासादाबाहेर एक घंटा टांगलेली होती. ज्याला न्याय हवा असेल त्याने दोरी ओढून घंटा वाजवायची. एकदा एका कुत्र्याने घंटा वाजवली, तेव्हा रामाने लक्ष्मणाला कोण आहे ते पाहायला सांगितले. लक्ष्मणाने त्या कुत्र्याला घंटा वाजविण्याचे कारण विचारले असता त्याने आपणाला एका ब्राह्मणाने रक्तबंबाळ होईपर्यंत मारले आहे, त्या ब्राह्मणाला शिक्षा व्हावी अशी मागणी केली. त्या ब्राह्मणाला बोलावून विचारले असता तो म्हणाला की मी माझ्या कुलदैवताला नैवेद्य अर्पण करायला जात होतो तेव्हा हा कुत्रा मध्ये येऊन मला शिवला आणि माझा नैवेद्य अपवित्र झाला. या दोषी कोण याचा निर्णय रामाला करता येईना, म्हणून त्याने वसिष्ठ मुनींना पाचारण केले, पण तेही काही ठाम निर्णयाप्रत आले नाही. शेवटी त्या सर्वांनी त्या कुत्र्यालाच विचारले की या ब्राह्मणाला काय शिक्षा करावी. तो कुत्रा म्हणाला की याला एखाद्या मठाचा मठाधिपती करा. तेव्हा त्यांनी विचारले, ही काय विचित्र शिक्षा? तर तो कुत्रा म्हणाला की मी गेल्या जन्मी मठाधिपती होतो, मठाचे अन्न फुकट खाल्ल्यामुळे या जन्मी मी कुत्रा झालो. ही गोष्ट मी क्षणभरही विसरत नाही. महाराजांच्या कृपेने मला नेहमीच गरजेपुरतं मिळत गेलेलं आहे. सद्गुरूंची कृपा हीच माझी द्रौपदीची थाळी आहे कल्पवृक्ष आहे. जसं महाराजांनी आपलं पाकिट मला दिलं तशीच आपली अंगठी सुद्धा मला दिली. त्या अंगठीत गुरु आणि शनी असे दोन्ही खडे आहेत. महाराजांनी ती मला दिली तो दिवस विसरता येण्याजोग्या नव्हता. 1982 नोव्हेंबर महिना होता, त्या दिवशी एकादशी होती. आयकर खात्याने त्या दिवशी मंदिरावर छापा टाकला, त्यांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला. टेबल लॅम्प फोडून आत काही दडवले आहे का हे पाहिले, पाण्याच्या हौदात उतरून आत काही ठेवले आहे का ते पाहिले. एवढेच नव्हे तर मंदिरातील देवांच्या मूर्ती कानशीने घासून सोन्याच्या आहेत की काय हे पाहिले. मंदिरात वावरताना पायातील बूट काढण्याचे सौजन्य सुद्धा त्या मुजोर अधिकाऱ्यांच्यात नव्हते. वस्तूंच्या किमती करताना उगाचच वाढवून दाखवित होते. 70-80 रुपयांना मिळणारे धोतर 400 रुपये किमतीचे धरीत होते. साड्यांच्या किमतीही 4-5 पटीने वाढवून लिहित होते. त्यातील महिला कर्मचाऱ्यांना आम्ही म्हटलं, तुम्हाला साड्या घेऊन जा हव्या असतील तर. शेवटी त्यांना मिळालं काय तर वालावलकर साहेबांकडून रोख आणलेले 16,85,000 रुपये. ते माझ्या ताब्यात होते, ते पूर्णपणे हिशेबातीलच होते आणि ते पैसे त्यांना नंतर चेकने परत करावे लागले. त्या कर्मचाऱ्यांना मी आमच्या येथे फराळ करा, त्याने कदाचित तुमच्या बुद्धीत चांगला फरक पडेल असे बोललो होतो. पहाटे 4 वाजता तपासणी संपली आणि त्यात भाग घेतलेल्या कर्मचाऱ्यांना आम्ही आमच्या गाड्यांमधून त्यांच्या घरी पोहोचवले. पोहोचवायला अगदी विकासरावसुद्धा गेले होते. आम्ही परत आलो तेव्हा महाराज म्हणाले, अशोक, आज माझी ही संस्था, हे मंदिर आणि हा ट्रस्ट जगात प्रत्येक माणसाला माहिती होईल. दाराच्या दोन्ही बाजूला हात लावून दारात उभे असलेले महाराज माझ्या अजून डोळ्यासमोर आहेत. धाड पडली, रोख रक्कम इन्कम टॅक्सवाले घेऊन गेले आणि कार्तिक पौर्णिमेचा बाबांच्या जयंतीचा उत्सव तर अगदी तोंडावर आलेला. म्हणून महाराज, मुळे काका व मी असे तिघेजण पूर्वी स्त्रिया ज्या खोलीत उतरत असत त्या खोलीत बसून पैशांची जुळवाजुळव करीत होतो. कपाटं वगैरे उघडून पैसे किती जमतायत वगैरे पाहणे चाललेले होते. तेव्हा महाराज मध्येच उठून बाहेर गेले व म्हणाले, मी तुमच्या या पैशांच्या भानगडीत नाही, मी लघु शंका करून येतो. परत आल्यावर म्हणाले, ही अंगठी आहे ना, ती मला फार त्रास देते, ती मला नको, ती कोणाला देऊ? त्यांनी मुळे काकांकडे 1-2 वेळा नजर फिरवली आणि मला म्हणाले, ही तुला घे. ती अंगठी हा माझ्यासाठी प्रसादच होता. महाराजांकडे एक काचेची गोटी होती. एकदा मला दाखवून ते म्हणाले होते, ही गोटी म्हणजे काय हे माहिती आहे तुला? हे ब्रह्मांडाचे प्रतीक आहे. ही गोटी अक्कलकोट स्वामींच्या हातात असे. हे ब्रह्मांड स्वतः अक्कलकोट स्वामी चालवित असत. त्यांनी ती गोटी मला दिली होती, ती आता मी तुला देतोय. महाराजांनी कोटाच्या खिशातून जेव्हा ती गोटी काढून मला दिली तेव्हा त्याचा अर्थ मला कळला नव्हता. अक्कलकोट स्वामींचा प्रसाद म्हणून आम्ही ती घरच्या पूजेत ठेवली. आता मी ती पूजेतून उचलून ठेवली कारण आमचा नातू आता पूजा करायला जातो, तो ती खेळायला सुद्धा घेऊन जाईल. मला त्यांनी नृसिंह सरस्वतींचा आणि अक्कलकोट स्वामींचा असे 2 फोटो फ्रेम करून घरी लावायला दिले. हे दोघेजण तुमच्या घराण्याचं रक्षण करतील असं त्यावेळी ते म्हणाले होते. या साऱ्या महाराजांच्या कृपाप्रसादाच्या ठळक खुणा होत्या. मात्र गुरुसेवा करून आत्मज्ञान प्राप्त करण्याची माफक अपेक्षा बाळगून मंदिरात पडेल ते काम निष्ठेने करीत असताना या सगळ्या खुणांकडे कधीही मी निरखून पाहिलेच नाही. मला जादा चौकसपणा करण्याची गरजही वाटली नाही कारण माझे सद्गुरु माझ्या बारीकसारीक सर्वच गोष्टींची काळजी घेत होते. अगदी माझ्या शारीरिक पीडासुद्धा त्यांच्या अमृतस्पर्शाने बऱ्या व्हायच्या। अधूनमधून शारीरिक ताप जाणवतात, पण त्याची तीव्रता सद्गुरु कृपेने मला कमी जाणवते। ज्या आजाराने सर्वसाधारणतः माणूस अंथरुणाला खिळून राहील, त्याचा मला मात्र केवळ 10-15% त्रास जाणवतो। अगदी फारच वाटलं तर मी एखादी वेदनाशामक गोळी घेतो, त्यामुळे कधी ताप वगैरे येऊन मी अंथरुणावर पडलोय असं होत नाही। अंगात 2 डिग्री ताप असतानाही मी माझी कामं व्यवस्थितपणे करीत असतो, कोणतेही काम थांबवत नाही। एकदा गणपती विसर्जनाच्या दिवशी अंगात 4-4.5 ताप होता, पण मी विसर्जनाच्या मिरवणुकीला गेलो, मात्र आल्यावर 1.5 दिवस अंथरुणावर पडून राहिलो। पुण्यातील विसर्जनानंतर 3-र्या दिवशी मुंबईला जायचे असते, त्यामुळे सक्तीची विश्रांती घेतली आणि 1 दिवस उशिरा मुंबईला गेलो। जाण्यापूर्वी डॉक्टरांकडून तपासून घेतले। डॉक्टर म्हणाले, तुम्हाला ताप आला होता? त्याचे एकही लक्षण मला तरी दिसत नाही, जीभ अगदी स्वच्छ आहे, सर्व काही ठीक आहे। त्यानंतर मला असा भरपूर तापही आलेला नाही। लहानपणी मला दम्याचा त्रास व्हायचा, काही खाल्ले की त्रास व्हायचा। रात्र लोडाला टेकून किंवा मांडीवर लोड घेऊन तोंडाने श्वासोच्छ्वास करीत मी बसून असे। आई तेव्हा माझ्या सोबत बसायची, माझ्याबरोबर भिकार सावकार सारखे पत्त्यांचे डाव खेळायचे। माझ्यासाठी तिने खूप खस्ता खाल्ल्या, जागरणी केली। श्री दिगंबरदास महाराजांनी अनुग्रह दिल्यानंतर हा त्रास खूपच कमी झाला, पण किंचित राहिली फुणफुण म्हणतात ना, त्याप्रमाणे थोडा त्रास कधीतरी जाणवायचा। पहाटे 3-4 वाजता कधीतरी तासभर दमा त्रास द्यायचा। जेव्हा महाराजांनी देह सोडायचे ठरविले, तेव्हा एकदा ते मला बोलावून म्हणाले, तुमच्या खानूच्या गांगेश्वर मंदिरात जा आणि त्याला माझा निरोप सांग की हा दमा पूर्ण जाऊ दे। त्याप्रमाणे मी गांगेश्वराची प्रार्थना केली आणि तो त्रास पूर्ण बरा झाला। मला कधी काळी दमा होता याची आता जाणीवही होत नाही। मध्यंतरी एकदा डेरवणला महाराज डॉक्टर मधू जोशींना म्हणाले की याची प्रकृती तपासा, म्हणून डॉक्टरनी माझा रक्तदाब तपासला। तो 60-90 असा होता, सर्वसामान्यपणे तो 80-120 एवढा असतो, त्यामुळे माझ्यापेक्षा ते डॉक्टरच अस्वस्थ झाले। म्हणाले की यांना ताबडतोब मुंबईला हलवा। मी म्हटलं की मला काही होत नाही, मी व्यवस्थित आहे, चक्कर गरगरणं काही नाही, परंतु या कमी रक्तदाबामुळे रक्तवाहिन्यांनी आपली जागा सोडली, त्या ताठर बनल्या, त्या पाठीच्या मणक्याजवळ कमरेजवळ एकत्र आल्या होत्या। डॉक्टर अच्युत जोशींच्या मते माझं कमरेचं हाडही थोडं तिरकं झालेलं होतं, त्यामुळे काही वेळा बसणं उठणं उभं राहणं त्रासदायक व्हायचं। अगदी झोपलं तरी वेदना व्हायच्या। महाराज मला म्हणायचे, मागील जन्मात तू लोकांच्या व्याधी करुणाभावनेने स्वीकारल्या आहेस, या जन्मी त्या भोगूनच संपवाव्या लागतील, बाकी तुझी आध्यात्मिक उपासना मागील जन्मीच पूर्ण झाली आहे। मात्र इतरांना ठणकावून सांगायचे की अशोकला मी अमेरिकेला पाठवून दुरुस्त करून आणीन। एके दिवशी माझ्या वेदना बघून ते दयार्द्र अंतःकरणाने मला म्हणाले की गायीच्या जुन्या तुपात पानफुटीची पानं आणि दुर्वा यांचा रस घालून उकळून ते पाठीला लाव, तुला बरं वाटेल। ते औषध श्यामराव टिकेकर यांनी डेरवणहून बनवून पाठवलं। रात्री झोपण्यापूर्वी कोणाकडून तरी मी ते पाठीला चोळून जिरवीत असे। महाराजांनी देह ठेवल्यावर 2-2.5 वर्षांनी 1 दिवस अचानक माझं ब्लड प्रेशर वाढलंय असं मला वाटलं, म्हणून मी औदुंबरापाशी येऊन झोपलो आणि त्या शिरा पूर्ववत जागच्या जागी गेल्या आणि ते मला चांगलं जाणवलं। फक्त एक डाव्या बाजूची शीर थोडी दुखते, पण सद्गुरूंच्या कृपेने त्या दुखण्यातून मी मुक्त झालो. एकदा महाराजांनी बाळासाहेब काजरेकरांना बोलावून घेतलं आणि म्हणाले, बाळ, आज सायंकाळपर्यंत 1.5 फूट बाय 6.5 फूट मापाची कॉट कोठून तरी पैदा करून आण. बाळासाहेब कॉट आणायला निघाले, पण या थोड्या वेगळ्या मापाची कॉट काही मिळेना. पण महाराजांच्या माणसांना अशक्य काहीच वाटत नसे. बाळासाहेबांनी एक वेल्डर गाठून या मापाची फ्रेम करून घेतली. त्यावर सुताराकडून जाड प्लायवूड शीट आणि सनमायका वगैरे बसवून एक सुंदर दणकट कॉट बनवून सायंकाळी हजर केली. मग महाराजांनी ती कॉट मला दिली. हे सारं माझ्या हैराण करणाऱ्या पाठदुखीच्या बंदोबस्तासाठी होतं. महाराजांचं माझ्यावर प्रेम हे असं होतं. त्या रात्रीपासून मी त्या कॉटवर झोपायला लागलो. अजूनही पुण्यात असताना मी तीच कॉट वापरतो. श्री बाबांच्या घरातील प्रसन्न शांतता अन्यत्र कोठेही अनुभवास येत नाही. आणि महाराजांनी माझ्यासाठी बनवून घेतलेल्या त्या कॉटवर एक घोंगडी आणि वर स्वच्छ चादर टाकून झोपल्यावर मला मिळणारी सुखनिद्रा अन्यत्र कोठेही अनुभवायला मिळत नाही. महाराजांनी आपली आध्यात्मिक शक्ती माझ्यात संक्रमित केली. त्यावेळी ते म्हणाले होते की तुझ्या शरीरातील अशुद्धता निघून जाईल, शरीर स्वच्छ शुद्ध होईल, सक्षम होईल, तेव्हा ही शक्ती तुझ्या शरीरात मिसळून जाईल. त्याचा मला पुढे प्रत्यय आला. एकदा महाराजांच्या कामासाठी बाजीराव टिकेकर आणि मी भटकळला गेलो होतो. मी भटकळहून आलो तेव्हा थुंकीतून रक्त पडू लागले. मला महाराजांनी विचारले, काय रे, काय होत आहे? मी म्हटलं, थुंकताना घशातून किंचित रक्त पडते. त्यांनी मला जवळ बोलवले आणि घशाला हाताने स्पर्श केला. मग म्हणाले, थुंकून ये जा. मी थुंकून आलो तेव्हा रक्त पडणे थांबले होते. नंतर पुन्हा कधीही तो त्रास झाला नाही. परंतु तेथील हवा, पाणी, प्रवासाची दगदग आणि आवेळी जेवणखाण यामुळे मला थोडा ताप आला. मला झोपून चालणारं नव्हतं. कामे खूप होती. ज्ञानेश्वर पादुका चौकात एक डॉक्टर होता. त्याला भेटलो. म्हटलं, ताप ताबडतोब उतरला पाहिजे. तुझ्याकडचा हेवी डोस दे. गोळ्या नकोत, इंजेक्शन दे. डॉक्टरही उत्साही भेटला. मी एक मागितले तर त्याने 2 इंजेक्शने दिली. त्या दिवशी ताप उतरला. त्यानंतर 8-10 दिवसांनी एकदा पहाटे मला उठताच येईना. इंजेक्शन दिलेला हात एका रात्रीत प्रचंड सुजला होता. नेहमीप्रमाणे पहाटे 5:20 मी महाराजांकडे गेलो नाही म्हणून महाराजच खाली चौकशीला आले. म्हणाले, काय होत आहे रे अशोक, डॉक्टरांकडे जायला हवं काय? मी म्हटलं, आपण मला पाहायला खाली येणे योग्य दिसत नाही. मी आपल्या दर्शनाला वर येतो. मग या त्या डॉक्टरांच्या गोळ्या औषधं वगैरे झाली. एक्सरे वगैरे काढून झाला. गोळ्यांमुळे पित्त वाढत होतं. अखेरीस हर्डीकर हॉस्पिटलमध्ये हातावर शस्त्रक्रिया करून पू झाला असल्यास त्याचा निचरा करण्याचं डॉक्टरांनी ठरवलं. त्याप्रमाणे मी हॉस्पिटलमध्ये दाखल झालो. शस्त्रक्रियेपूर्वी एका फॉर्मवर नातेवाईकांची सही घ्यावी लागते. मी म्हटलं, मीच माझा नातेवाईक, आणि सही केली. निरोखेकरही आलेला होता. तो म्हणाला, महाराज तुला पाहायला येत आहेत. मी त्यांना निक्षून तसे न करण्याविषयी कळविले. माझ्यासारख्या माणसाला पाहायला स्वतः महाराजांनी उठून येणं ही कल्पनाच मला योग्य वाटत नव्हती. सकाळी ठरलेली शस्त्रक्रिया सायंकाळी 4 झाली. मी 6:30 गुंगीतून बाहेर आलो. प्रचंड तहान लागली होती. नर्स जवळ पाणी मागितलं. ती म्हणाली, कुछ नहीं मिलेगा, पाणी पियोगे तो वोमिटिंग होगा, एनेस्थेशिया का इफेक्ट रहता है, मी म्हटलं चालेल, काय होईल ते बघू, आणि पाणी प्यायलो, काही झालं नाही. मग निरोखेकरला म्हटलं चहा आणि सिगरेट घेऊन ये खालून. चहा सिगरेट आली. पुन्हा नर्सला आश्चर्याचा धक्का. आपने चाय भी लिया? मी म्हटलं हां. कुछ नहीं हुआ? कुछ नहीं. मग ती म्हणाली मग काही खायचं असेल तर खा. पण निरोखेकरने पोळी भाजी आणली, ती खाऊन मी झोपलो. सकाळी 10 वाजता डॉक्टरनी तपासलं आणि मी माझ्या पायांनी मंदिरात परत आलो. महिनाभर हात गळ्यात अडकवलेला होता. दरम्यान मंदिरात बंडूशेट आले होते, त्यांनी ते पाहिले आणि मुंबईला घरी फोन करून सांगितलं. माझी पत्नी लगेच दुपारी 1:30 वाजता मुंबईहून निघून आली. म्हटलं उगाच कशाला धावत आलीस, काही गंभीर प्रकार नाही आहे. ती म्हणाली आम्हाला कळवलं पण नाहीत. मी म्हटलं इथे महाराजांच्या छायेत असताना तुम्ही आणखी काय करणार? त्यांनी सांगितल्याप्रमाणे ही शरीरशुद्धीची क्रिया आवश्यक होती ती पार पडली. शरीरातील अशुद्धता शस्त्रक्रियेच्या वेळी बाहेर पडून गेली आणि महाराजांनी संक्रमित केलेली त्यांची आध्यात्मिक शक्ती धारण करायला ते शरीर सक्षम बनलं. मनातील अशुद्ध तर महाराजांनी बाबा महाराजांनाच साकडं घालून काढून टाकलं होतं, परंतु तरीही महाराजांच्या पश्चात काय हा प्रश्न नकोसा वाटे. त्या विषयाचा विचार किंवा त्याविषयीची चर्चासुद्धा मला नकोशी वाटत होती. महाराजांच्या चैतन्यदायी अस्तित्वाचा वियोग मनाला कल्पनेतही नकोसा वाटत होता. देहाच्या नश्वरतेविषयी कितीही तात्विक चर्चा आपण केली तरी आपल्या प्रिय व्यक्तीविषयी विचार करताना विवेक थोडा ढळतो. तेव्हा महाराजांच्या पश्चात करायच्या व्यवस्थेची चर्चा मला नेहमीच क्लेशकारक वाटत आली. त्यात महाराज मलाच गुंतवू लागले, सर्व जबाबदारी माझ्यावर सोपवू लागले. तेव्हा तर तो विषय मला अधिकच अडचणीचा वाटू लागला. मी लहानपणापासून एकांतप्रिय माणूस आहे, गर्दीचे मला आकर्षण नाही. आमच्या घरी 6 माणसं होती, परंतु सर्वजण एकत्र गप्पा मारत बसलो असं दृश्य फारसं दिसायचं नाही. जो तो आपल्या उद्योगात वाचनात गर्क असायचा. स्वतःचं असं अलिप्त अस्तित्व जपण्याचा आमचा सर्वांचाच स्वभाव. ही अलिप्तता एवढी पराकोटीची असे की त्यामुळे काही वेळा एकमेकांविषयी पूर्ण माहितीही झालेली नसे. नाना आपल्या आध्यात्मिक विषयात साधनेत रममान, तर आई आपल्या प्रापंचिक गोष्टीत. त्यामुळे नानांचा साधनेतील अधिकार केवढा मोठा आहे याची आईला कल्पनाच नव्हती. वयाच्या 65 नंतर नानांना पाठदुखीचा त्रास जाणवू लागला. साधनेसाठी ध्यानासाठी दीर्घकाळ आसन जमवणे त्यांना त्रासदायक वाटू लागले, म्हणून त्यांनी आपली अडचण महाराजांच्या कानी घातली. महाराज म्हणाले तुम्ही ध्यान बसून करता ते आडवं झोपून करा, काही हरकत नाही. मग नाना अंघोळ आटोपून ध्यानासाठी आडवे झाले की आई मला गमतीने सांगायची यांना आता म्हातार चढ लागलाय, अंघोळ झाली की झोपतात. नाना कधी तिला म्हणाले नाहीत की मी झोपत नाही, ध्यान करतोय. हसून तो विषय सोडून द्यायचे. माझ्या बाबतीत असंच झालं. तूची बाप धनी प्रकाशित झालं, त्यात माझं अल्पचरित्र वालावलकर साहेब यांनी अट्टाहसाने समाविष्ट केलं. ते वाचलं तेव्हा माझ्या पत्नीला माझ्या उपासनेविषयी वाचून धक्काच बसला. तिला त्याविषयी कल्पनाच नव्हती. टिळे, गंध, माळा, भगवे कपडे अशा प्रकारचे अवडंबर माजवून उपासना करू नये, ती एकांतातच व्हावी. माणसांच्या गर्दीतून थोडं अलप्त राहण्याची मला मनापासून आवड, त्यामुळेही ही जबाबदारी स्वीकारण्यास मन राजी नव्हतं. महाराजांनी वेगवेगळ्या वेळी माझी परीक्षा घेतली. संस्थेचा कारभार कसा चालवायचा याचे बारकावे खाचाखोचा शिकवल्या. आध्यात्मिक साधना दिली. कठीण प्रसंगात मी कितपत उभा राहू शकतो हे ताडून पाहिले आणि मग त्यांनी विषयाला प्रत्यक्षच तोंड फोडले. त्यावेळी अमोल कोंडकर आणि कोंडकर काकूंना त्यांनी बोलावून घेतले, मलाही बोलवले. आम्ही तिघेजण खाली चटईवर बसलो होतो. महाराज समोर कॉटवर बसले होते. महाराज मला म्हणाले, माझ्या पश्चात हे सारं तुला पुढे चालवायचं आहे, त्यासाठी श्री दत्तात्रेय, श्री स्वामी समर्थ, श्री बिडकर महाराज, श्री बाबा महाराज हे सर्वजण तुला जामीन आहेत. तुझ्याकडे सर्व सत्ता दिली तरी तू तिचा गैरवापर करणार नाहीस याची ग्वाही हे सारे देत आहेत. श्री बिडकर महाराज हिरीरीने तुझी बाजू घेत आहेत. आता यात बदल होणार नाही. तू कितीही अनिच्छा व्यक्त केलीस, कुठेही गेलास, तरी तुझी हाडं येथे येऊन हे कार्य पुढे चालवतील. या सर्व घटनेचे कोंडकर काकू आणि अमोल एवढे दोनच साक्षीदार होते. त्यामुळे मी नंतर त्या दोघांनाही याविषयी बाहेर कोठेही वाच्यता न करण्याबाबत विनंती केली आणि त्यांनी ते मान्य केले. महाराजांनी देह सोडण्याचे ठरविले आहे असे जेव्हा माझ्या लक्षात आले तेव्हा मनाशी मी माझ्या भविष्याचा विचार करीत होतो. मुंबईला जाऊन तरी काय करणार? तेथे माझे कोणीही नाही. तेव्हा मुंबईची जागा विकून वालावलकर साहेबांचे पैसे परत द्यावेत. यदा कदाचित त्यांनी पैसे घेतलेच नाही तर पुन्हा सातारा किंवा कोल्हापूरला घर घेऊन राहावे आणि काहीतरी छोटा मोठा उद्योग करून उपजीविका करावी. महाराजांनी देह सोडल्यावर काही येथे राहायचे नाही. मी औदुंबराजवळ झोपलो असता पडल्या पडल्या हा विचार करीत असतानाच त्यांनी मला बोलावून घेतले आणि एकदम विषयालाच हात घातला. महाराज म्हणाले, मुंबईची जागा काही विकायची नाही, मुंबईलाच तुझा भाग्योदय आहे. माझ्या पश्चात तू पुण्याला राहून हे सर्व बघायचे आहे. ही सर्व सद्गुरूंची इच्छा आहे. कोकणाबद्दलचे मनातले किलमिश काढून टाक. तुझे गावचे वडिलोपार्जित घर आणि देऊळ यांचा जीर्णोद्धार कर. आपण आपल्या जन्मभूमीबद्दल आणि पूर्वजांबद्दल सदैव कृतज्ञ राहिले पाहिजे. माझ्या मनात काय विचार आहेत हे जाणून ते कसे चुकीचे आहेत याविषयी ते मग बराच वेळ माझी समजूत काढीत होते. लहानपणापासून मी त्यांना परमेश्वर स्वरूपच मानत आलोय. माझ्या व्यतिरिक्त हे आणखी कोणालाही माहिती नव्हते आणि मी कुणालाही सांगितलेले सुद्धा नाही. कोणतेही देऊळ असो, रामाचे असो, कृष्णाचे असो की शंकराचे, त्या मूर्तीमध्ये मला माझे सद्गुरूच दिसत असत. त्यावेळी त्यांचे श्री दिगंबरदास हे नाव रूढ झालेले नव्हते. मी सर्वत्र माझे विठ्ठल महाराजच पाहत असे. तेव्हा त्यांनी तो मुद्दाही चर्चेत काढला. म्हणाले, लहानपणापासून सर्व देवांचे ठाई मलाच पाहत आलास ना, आता तुला माझी आज्ञा मान्य करावीच लागेल. तुला नाही म्हणताच येणार नाही. मलाही ते मनोमन पटू लागले होते. एकदा रविवारी दुपारी जेवण झाल्यावर मी विश्रांती घेत होतो. मी कधी दिवसा झोपत नसे पण मंदिरात राहिल्यापासून रोज पहाटे उठावेच लागत असे. महाराजांचे त्यामुळे सांगणे असे की दुपारी थोडे पडावे, त्यामुळे पाठीच्या कण्याला विश्रांती मिळते. महाराजांनी अनेक चांगल्या सवयी लावल्या, त्यातील काही सुटल्याही असतील, पण दुपारी 10 मिनिटं डुलकी काढण्याची सवय अजूनही कायम आहे. त्या दिवशी मला काही केल्या डोळा लागला नाही म्हणून मी मग ध्यानाला बसलो. ओम दिगंबर दासाय नमहा असा मंत्र जप मी ध्यानाचे वेळी करीत असे. मी खाली आल्यावर त्यांनी विचारले, झोपला नाहीस, काय करीत होतास? मी म्हटलं, नामस्मरण करीत होतो. महाराज अर्थपूर्ण हसले व म्हणाले, इथंच काही ते संपत नाही, अजून पुढे जायचं आहे, बरीच मजल मारायची आहे. मग मी बाहेर हौदाच्या कट्ट्यावर जाऊन बसलो. त्या विषयावर पुढे काही बोलणे झाले नाही आणि महाराजांना त्याची गरजही नव्हती. एकदा त्यांनी आपली इच्छा ठळकपणे सर्वांसमोर मांडावी असे बहुधा ठरविले असावे. त्यावेळी त्यांची तब्येत ठीक नव्हती. दुपारची जेवणाची वेळ झाली होती, पण आता जेवायला बसायचे का असे विचारायला कोणी पुढे व्हायचा नाही. कारण असं कोणी विचारायला गेला की ते कधीकधी संतापायचे. तुम्ही काय जेवण्यासाठीच जन्माला आलात की काय, सारखं आपलं जेवण जेवण जेवण. तेव्हा मग मी जाऊन त्यांना विचारताच म्हणाले, पानं घ्या, आता आपण जेवू. मग पानं तयार झाल्यावर जेवायला चला म्हणून सांगायला गेलो. महाराज म्हणाले, तुम्ही जेवा, मला जरा वेळ आहे. आम्हाला आधी सुरुवात करण्याचा संकोच वाटू लागला. तेव्हा ते स्वतः आत आले व म्हणाले, तुम्ही सुरुवात करा, तुमचं झाल्याशिवाय मी काही जेवणार नाही. हे काहीतरी वेगळंच दिसत होतं. ते बाहेर खुर्चीत जाऊन बसले. आम्ही घाईघाईने जेवण आटोपलं. बाहेर मंदिराच्या आवाराची साफसफाई करणारा अशोक धोत्रे हा कामगार व अन्य 5-6 बायका झाडलोट करीत होत्या. महाराजांनी त्यांना बोलावले आणि रागावून विचारू लागले की एवढ्या उशिरा कसे काय कामावर येता. त्यांनी सांगितले की नेहमीप्रमाणे 2 वाजता कामावर हजर झालो, रोज 3 वाजता कचरा काढतो, त्याप्रमाणे आता कचरा काढणे सुरू झालेले आहे. पण महाराज संतापलेलेच होते, कोणाचे काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हते. कोणी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला की आणखीनच गुंतागुंत वाढत होती. मधून मधून ते म्हणत, हे वर्कशॉप आता बंद केले पाहिजे, हे आता नीट काम करत नाही, हे बिघडले आहे. अशा प्रकारे त्यांचा खूप त्रागा चालला होता. पण तो कशासाठी याचाच आम्हाला बोध होत नव्हता. शेवटी मी त्यांना धीर करून विचारलं, मी आणखी काय करावं अशी आपली अपेक्षा आहे, माझं काही चुकतं आहे का, काही सुधारणा करायच्या आहेत का. त्यावर ते काहीच बोलले नाहीत. मात्र हे आता बंद केलं पाहिजे, माणसं केव्हाही येतात केव्हाही जातात, हे काय चाललंय वगैरे तास दीड तास हेच सुरू होतं. अखेरीस मी त्यांना म्हणालो, माझ्यामुळे आपल्याला आपल्या या अशा आजारपणात त्रास व्हावा हे मला पाहवत नाही. मी कुठेतरी कमी पडतोय, त्याचा आपल्याला त्रास होतोय, तेव्हा मला आपण सुट्टी द्या, मी आता घरी परत जातो. ते म्हणाले की जर तू गेलास तर मी या खुर्चीतून सुद्धा उठणार नाही, या खुर्चीतच बसून देहत्याग करीन. एवढ्यात बोलावल्यासारखे तेथे बाजीराव टिकेकर आणि विकासराव हे दोघे मुंबईहून आले. पुन्हा त्यांच्यासमोर जवळजवळ सुरुवातीपासूनच उजळणी झाली. परिस्थितीच्या गांभीर्यामुळे आणि ताणामुळे विकासरावांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. बाजीराव साहेब मला म्हणू लागले की तुम्ही जाणार नाही असं त्यांना सांगून टाका. मी म्हटलं, त्यांना नेमकं काय पाहिजे तेच मला समजत नाही, माझ्यामुळे त्यांना त्रास होत असेल तर मी येथे राहून काय करू. शेवटी मी म्हणालो की मी येथून जाणार नाही. महाराज म्हणाले, असं नाही, मी येथून आयुष्यभर जाणार नाही असं म्हण. मग मीही त्यांना हवे होते तसे अगदी निस्संदिग्ध शब्दात, उर्वरित आयुष्य मी हे स्थान सोडून जाणार नाही असे सांगितले. मग अगदी लहान मुलासारखे निरागस आनंदी चेहऱ्याने म्हणाले, हे तू 3 वाजता म्हणाला असतास तर हा प्रश्नच आला नसता. मी म्हटलं की हे मी म्हणायला हवं हे कळायला काही मार्ग होता का. मग ते अगदी मनमोकळे हसले. त्यांनी पेढे मागवले, सर्वांना पेढे दिले, आणि आता पोहे करा असं म्हणाले. मग पोहे चहा झाला. मी सहजासहजी येथे कायमचा राहायला कबूल होणार नाही याची त्यांना खात्री असावी म्हणूनच त्यांनी बहुधा एवढे नाट्य घडवून आणले असावे. लहानपणी मला बोलायला येऊ लागलं त्यावेळीच नानांनी मला हेची थोर भक्ती आवडते देवा हा अभंग शिकवला होता. कदाचित आयुष्यात शिकलेला पहिला अभंग म्हणून किंवा तो नानांनी शिकवला म्हणून असेल या अभंगाचा माझ्या मनावर पगडा होता. तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवापायी या ओळी आजवर मनोभावे म्हणत आलो आणि आता प्रत्यक्ष तसे करण्याची वेळ आली होती. न करिता सद्गुरु भक्ती कदा नवे परमार्थ प्राप्ती या लागी सद्गुरु भक्ती बोलिली ग्रंथी शिष्य हितार्थ.